मी प्रसाद बिर्डे. आम्लवर्षण अर्थात ऍसिड प्रेसिपिटेशन आधुनिक काळातील एक पर्यावरणीय समस्या. कोरड्या किंवा शुष्क स्वरूपातील आम्लकणांचे वातावरणातून भूपृष्ठावर होणारे निक्षेपण. सर्वसामान्यपणे आम्ल पर्जन्य अर्थात ऍसिड रेन म्हणून ओळखले जाते. ऍसिड प्रेसिपिटेशन ही संज्ञा 1872 मध्ये रॉबर्ट अँगस स्मिथ यांनी आपल्या एअर अँड रेन या ग्रंथात प्रथम वापरली. 1984 पासून मँचेस्टर हे आम्लपर्जन्याचे सूचना व मार्गदर्शक केंद्र बनले आहे. जीवाश्म इंधनांचे ज्वलन, प्रगलन क्रिया, औष्णिक विद्युत केंद्रे, औद्योगिक बाष्प पात्र अर्थात बॉयलर, धातू उद्योग, मोटारगाड्या, कारखाने, घरातील अग्नी इत्यादी मानवी प्रक्रियांमधून तसेच ज्वालामुखी क्रिया, विघटन क्रिया, दलदली, वणवे, समुद्रातील प्लवंग इत्यादी नैसर्गिक प्रक्रियांमधून विविध वायुरूप प्रदूषके व ऑक्साईडे वातावरणात उत्सर्जित होतात. वातावरणात मिसळलेल्या सल्फर डायऑक्साईड, सल्फर ट्रायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, क्लोरीन या वायुरूप प्रदूषकांचा वातावरणातील ऑक्सिजन व बाष्पाशी संयोग होऊन रासायनिक रुपांतरणामुळे सल्फ्युरिक आम्ल, नायट्रिक व नायट्रस आम्ले, कार्बनिक आम्ल, हायड्रोक्लोरिक आम्ले इत्यादी तयार होतात. ही आम्ले वृष्टीजलात विरघळून ती जमिनीवर येतात. अशा वर्षणास आम्लवर्षण म्हणतात. रासायनिक गुणधर्मानुसार आम्लवर्षणाचे वेगवेगळे प्रकार पडतात. उदाहरणार्थ सल्फ्युरिक आम्लवर्षण, नायट्रिक आम्लवर्षण, कार्बनिक आम्लवर्षण. वृष्टीजलात काही प्रमाणात आम्ल असतेच, कारण वातावरणातील कार्बन डायऑक्साईड हा वायू काही प्रमाणात मिसळलेला असतो. कार्बनिक आम्ल हे वर्षणातून जमिनीवर येते, मात्र त्याचे सामूहिक मूल्य अर्थात पीएच मूल्य 5.6 असल्याने ते हानिकारक ठरत नाही. या आम्लाचे प्रमाण वाढल्यास असे वर्षण घातक ठरते. आम्लवर्षण हा हवेच्या प्रदूषणाचा परिणाम असून दिवसेंदिवस ही एक गंभीर समस्या बनत आहे. विशेषत विकसित देशात ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. आम्लवर्षणामुळे वनस्पती, प्राणी, मृदा, विविध वस्तू, वास्तुशिल्प आणि मानवी आरोग्य यावर दुष्परिणाम होतात. आम्लवर्षणामुळे वनस्पतींच्या प्रकाश संश्लेषण क्रियेवर अर्थात हरितद्रव्य तयार करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊन पानांचा हिरवेपणा कमी होतो. त्यामुळे पाने पिवळी पडून हळूहळू गळून पडतात. कालांतराने त्या वनस्पती नष्ट होतात. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, युरोपीय देश, जपान इत्यादी देशात आम्लवर्षणामुळे कित्येक वनस्पती वेगाने नष्ट होत आहेत. जपानमधील टोकियोच्या उत्तरेस असलेल्या कांटो मैदानी प्रदेशाच्या विस्तृत क्षेत्रातील सिडार वृक्ष आम्लवर्षणामुळे पूर्णत नष्ट झालेले आहेत. आम्लवर्षणाचे जलपरिसंस्थेवर दुष्परिणाम होतात. आम्लयुक्त पाण्यात प्लवंगांची वाढ खुंटते, माशांची प्रजननाची प्रक्रिया बंद पडते व मासे मरतात. आम्लवर्षणामुळे नद्या, ओढे, तळी, सरोवरे यातील पाणी दूषित होते. जमिनीचे आम्लीकरण होऊन तिचे रासायनिक गुणधर्म बदलतात. त्यामुळे जमिनीची परत खालावते व तिची सुपीकता कमी होते. वाढत्या प्रदूषणामुळे भारतात त्याचे प्रमाणही वाढत आहे. विशेषत मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद इत्यादी औद्योगिक शहरांमध्ये आम्लपर्जन्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. ही नोंद चौधरी वसंत यांनी लिहिली आहे.